चीनीमंडी.com पॉडकास्ट। ऊस उत्पादनात शामली जिल्हा अव्वल। शामली जिल्हा 990.64 क्विंटल प्रति हेक्टर ऊसाचे उत्पादन करून प्रदेशात पहिल्या स्थानावर राहिला आहे। दुसऱ्या नंबरवर मेरठ जिल्ह्याने 910.4 क्विंटल तर तिसऱ्या नंबरवर मुझफ्फरनगरने 907.64 क्विंटल प्रति हेक्टर ऊसाचे उत्पादन केले आहे। जिल्हा ऊस अधिकारी विजय बहादूर सिंग यांनी सांगितले की शामली जिल्ह्याने गाळप हंगाम 2017-18 मध्ये ऊसाचे सरासरी 843.40 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन घेऊन प्रथम स्थानावर पोहोचला होता। गाळप हंगाम 2018-19 मध्ये सरासरी 929.40 क्विंटल राहिले होते, यामुळे जिल्हा प्रदेशामध्ये दुसऱ्या स्थानावर गेला होता। 2019-20 मध्ये ऊसाचे सरासरी उत्पादन वाढून 962.12 क्विंटल प्रति हेक्टर झाले आहे, यामुळे पुन्हा जिल्हा पहिल्या स्थानावर आलेला आहे। जून महिन्यामध्ये पूर्ण गाळप हंगाम 2020-21 मध्ये जिल्हा पुन्हा एकदा पहिल्या नंबरावर पोहोचला आहे। जिल्ह्यामध्ये ऊसाचे सरासरी उत्पादन वाढून 990.64 क्विंटल प्रति हेक्टर पोहोचले आहे। जिल्हा ऊस अधिकारी यांनी सांगितले की ऊस मंत्री सुरेश राणा तसेच ऊस आयुक्त संजय आर भूसरेड्डी यांच्या निदर्शनामध्ये ऊस विभागाने चांगले काम केलेले आहे।